बालवाणीवर प्रश्न विचारल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, पालकांनी आपल्या मुलास आवश्यक कामासाठी मोबाईल वापरण्यास द्यावा व आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे. तसेच किशोर मुलांनी मोबाईलचा सुरक्षित वापर करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन व समुपदेशन वरिष्ठांकडून घ्यावेत. तसेच मोबाईल हा अभ्यासासाठी नक्कीच वापर करावा आणि मनोरंजन म्हणून त्याचा वापर कमी करावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.